नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। सुशांत जी, तिथे मागे एक खुर्ची आहे, तिची बॅक तुटलेली आहे, तिथे स्टूल सारखी झालेली आहे, ती घेऊन ये ना, मला समोर लॅपटॉप समोर ठेवता येईल मग। हरे कृष्ण। तर आज वर्षातल्या काही पवित्र दिवसांपैकी एक दिवस आहे नक्कीच जन्माष्टमी, रामनवमी, हे भगवंतांचे आविर्भाव तिथींपैकी हा पवित्र दिवस आहेत। पण आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये पंढरपूर एक प्रसिद्ध धाम आहे। ओके, महाराष्ट्रामध्ये अजून कोणते कोणते प्रसिद्ध धाम आहेत? शेगाव एक आहे, ते गजानन महाराजांचं आहे, पण भगवंतांच्या म्हणजे ते पण आहे नक्कीच भगवंतांच्या संबंधित। जेजुरी बार्शीला काय मला माहित नाही, पण जे सगळ्यांना माहिती आहे, नाशिक, कोल्हापूर, रामटेक, हां असे काही काही आहेत, हा तुळजापूर, सो विचारला एक फेमस ऑन अ बिगर लेवल, हां सो वंडरफुल। सो आज आपण पंढरपूर धाम ह्याविषयीची चर्चा करणार आहोत, पुंडरिकाची गोष्ट ऐकणार आहोत, विठ्ठलांची गोष्ट ऐकणार आहोत, शास्त्रोक्त परंपरेतनं। तर ही जी माहिती आहे, बघा आपली माहिती जी आहे कुठल्या तरी शास्त्रातनं पाहिजे। आपण सुरुवातीला जे गीता कोर्स अटेंड केलेले आहेत, हां सो तेव्हा आपण ऐकलं होतं की कोणतंही नॉलेज कसं प्राप्त करावं, काय प्रत्यक्ष प्रमाण, इफ यू रिमेंबर, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण। शब्द प्रमाण इज हिअरिंग फ्रॉम द राईट सोर्स, बरोबर पर्सन म्हणजे बुक्स ऑर राईट सोर्स। सो हे जे पंढरपूरचे बद्दल जास्तीत जास्त माहिती आहे ते पंढरपूर महात्म्य म्हणून सेक्शन आहे स्कंद पुराणमध्ये आणि पद्मपुराणमध्ये, ह्याच्यावर मी आधारित माहिती आपल्यासमोर आज मांडत आहे। सो इट्स नॉट जस्ट सम इमॅजिनेशन, माझ्या कल्पनेनुसार और काहीतरी ऐकूयात माहिती किंवा न्यूजपेपरमध्ये वाचून हां काहीतरी सांगितलेलं आहे, कोणतरी काहीतरी म्हटलेलं आहे, सो ह्या प्रकारे पण पाहतो। सो मी सुरुवात करणार आहे आजच प्रवचन, मी म्हटलं तसं पुढे पुढे सरकवून घ्या, या सगळ्यांनीच सरकवून घ्या, मला बरं वाटतंय सगळ्यांशी आय कॉन्टॅक्ट झाल्यावर। हरे कृष्ण। सो पंढरपूर धाम, सो इकडनं आपण चालू करू, विल ॲनालाइज द वर्ड धाम टू बिगिन विथ। व्हॉट डज धाम मीन? ध आ म इंग्लिशमध्ये डी एच एम स्पेलिंग करू त्याचं। सो जे जशी जशी मुलं येतील त्यांना त्यांना ते शीट पार्क करत जा, तुम्ही इथे मागे, पुढच्यांचं सगळ्यांचं झालं आहे, आता जसे नवीन नवीन येतील दोघे ते घेते, आणि बाकी तुझ्याकडे ठेवा ऋषभ किंवा तुझं नाव काय रे विसर्जे घ्या, तुमच्याकडे ठेवा जे अजून मागे येतील। आपको मराठी समजणे मुश्किल जाएगा थोडा, पर आज का कार्तिक काय तो आज मैं मराठी बोलूंगा, हां अगले टाइम से मैं हिंदी बोलूंगा क्योंकि मैं मेरे क्लाउड पे भी लोड करने वाला हूं मराठी लेक्चर्स के अंडर। सो आज थोड़ा सा मराठी ऍडजस्ट कर लेना, फिर अगले टाइम से मैं हिंदी बोलूंगा, कोई बात नहीं। सो ह्याचं मी लोड करणार आहे, म्हणजे तुम्हाला लिंक पण मिळेल कधी पुढे मागे अजून कोणाशी शेअर करायला ऑडिओची। सो म्हणून मी मराठी बोलतोय आज, थोडा प्युअर मराठी, इंग्लिश आणि हिंदीचा उपयोग थोडा कमी असेल, सॉरी फॉर दॅट। सो तरी अस तर धाम, धाम म्हणजे खरं जिथे भगवंत राहतात ते, आणि त्याला आपण वैकुंठ लोक, वृंदावन, गोलोक वृंदावन वगैरे धाम म्हणतो। हे जे युनिवर्स आहे आपण गीता कोर्सला थोडंसं ऐकलेलं आहे, भौतिक जगाला देवी धाम म्हणतात। हा देवी पार्वती इज द इन्चार्ज, ह्या जगाची ती इन्चार्ज आहे, शिव पार्वती, पण सहसा गृहस्थ आश्रमामध्ये स्त्रियांचा रोल जास्त महत्त्वाचा असतो। हां सो लाईक एक जोक आहे, एक प्रोजे म्हणतात आय एम द ओनर ऑफ दिस हाऊस अँड आय हॅव द परमिशन ऑफ माय वाईफ टू से सो, बट दॅट इज जगाचा नियम तसा आहे, नथिंग रॉंग। त्यांना शक्ती, आदिशक्ती म्हटलेलं आहे, महिला आदिशक्ती देवी आहे पार्वती देवी, आणि महिलांचं शरीर, बघा महिला पण शेवटी आत्मा आहेत, उद्या तुम्ही पण त्या शरीरात जाऊ शकताय, आणि आज ज्या महिलाच्या शरीरात आत्मा आहे तो उद्या पुरुषांच्या शरीरात शकतोय, पण जे शरीर आहे त्या देवीचं एका प्रकारे प्रतिनिधी आहे, तर एनर्जीच्या रूपात। तो या प्रकारे हे जे वर्ल्ड आहे त्याला देवी धाम म्हणतात। द इन्चार्ज दिस वर्ल्ड इज द प्लेस इन्चार्ज इज पार्वती मा दुर्गा देवी। हां आणि आय डोंट गो इन टू डिटेल, पण दुर्गा देवी हातात त्रिशूल घेऊन असते, आणि हे प्लेस आहे गीता कोर्स ऐकल्याप्रमाणे जेलप्रमाणे आहे, रिफॉर्मेशन हाऊस, आपण चुका करतो म्हणून दुर्गा देवी आपल्याला पनिशमेंट देत असते। आज भगवान के धाम के बारे में बात करना है, पर इसको देवी धाम कहते हैं। फिर मटेरियल वर्ल्ड के जस्ट बाहर, ये पूरा भौतिक दुनिया जो है वो देवी धाम है, तथा जस्ट बाहर है महेश धाम, लॉर्ड शिवास प्लेस। शिवा पार्वती आर जॉइंट ओनर ऑफ दिस मटेरियल वर्ल्ड, भौतिक दुनिया के, पर शिव पार्वती इज द मोर कंट्रोलर। जैसे एक बार एक पति पत्नी का इंटरव्यू हुआ था, त्यांनी म्हटलं की आमच्यात कधीच काही भांडणं झाली नाहीत, कधीच काही वादविवाद हुआ नाही। लोक बोले वंडरफुल, हाँ पति पत्नी के बीच में वाद विवाद हुआ नहीं, मतलब अभी आप लोग अभी तक आपका किसका विवाह हुआ नहीं है, सो यू मे नॉट हैव एक्सपीरियंस, आई होप सो, हुआ रहेगा तो बता दो विवाह। पर सो पर इट्स अ नॉर्मल, इट्स नॉट समथिंग बैड और रॉन्ग, आर्ग्यूमेंट्स बिटवीन हस्बैंड एंड वाइफ दे शुड नॉट हैपन, पर होते रहते। तो त्यांनी म्हटलं काहीच वादविवाद झाला नाही, म्हटलं कसं काय बरं, म्हटलं नाही आम्ही ना आमचा डिपार्टमेंट वाटून घेतले, पत्नीने तिचा डिपार्टमेंट घेतलेलं आहे आणि पतीने त्याचा, आम्ही एकमेकांच्या डिपार्टमेंटमध्ये इंटरफिअर करत नाही। म्हटलं अच्छा वंडरफुल, काय काय डिपार्टमेंट तुम्ही वाटून घेतली आहेत, हा घराचा रंग कोणता असावा, कोणता फ्रीज घ्यायचं, आणि कोणता बल्ब कोणता फॅन कुठे लावायचा, हे सगळं पत्नीचं डिपार्टमेंट आहे। ओके मग पतीचं डिपार्टमेंट काय आहे, हां अमेरिकेने युक्रेनला बॉम्ब दिले पाहिजेत का नाही, आणि इराणने बांगलादेशला लोन द्यायचं का नाही, हे सगळे ते पतीचे डिपार्टमेंट आहेत। आता ते सगळे निरुपयोगी आहेत, पती काही बोला तरी काय फरक पडत नाही, ऐकणार नाही, अमेरिका लोन पतीच्या सगळ्यावरून देणार नाही आहे युक्रेनला। सो एनिवे द पॉइंट इज द लेडीज हॅज दॅट शक्ती दुर्गा देवी, तो उसके ऊपर महेश धाम है, वहां पे कौन रहते हैं जो शुद्ध भक्त हैं, पर शिवजी के गायडन्स के नीचे शिवजींच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची भक्ती करते। शिवजी एक खुद स्वतः भगवंतांचे भक्त आहेत, वैष्णवानाम यथा शंभू निम्नानाम गंगा मेथा पुराणानाम भागवतम यथा, सगळ्या भक्तांमध्ये टॉपमोस्ट भक्त आहे शिवजी। आजचा विषय नाही आहे पण पुढे तो प्रश्न येणार आहे, पार्वती हा आता पुढे पंढरपूरच्या महात्म्यात पार्वती शिवजींना हा प्रश्न विचारणार आहे, शिवजी तुम्ही नेहमी कोणावर ध्यान, शिवजी बघा असे ध्यानस्थ बसले असतात हातात जप माळा असते, तर पार्वती शिवजींना विचारते तुम्ही कोणावर ध्यान करता शिवजी, कोणाच्या नावाचा जप करतात, दॅट क्वेश्चन बिगिन्स पंढरपूर धाम महात्म्य बिगिन्स विथ दॅट क्वेश्चन, आगे आएगा। सो देवी धाम, हाँ उसके ऊपर महेश धाम, एक मिनट, हाँ उसके ऊपर है वैकुंठ धाम। फिर वैकुंठ धाम का क्या साइज है, एक एक्चुअली हम सोच नहीं सकते पर इतना रफ बताया गया। अभी आपको जो दिखता है ना वो सब मटेरियल वर्ल्ड है, जो भी नेकेड आई से जिस तरह मटेरियल वर्ल्ड है, त्या सगळ्या प्लॅनेट्स ज्युपिटर सन जो भी दिखाई दे रहा है लाखो हजारो, ते सगळ्यांना एकत्र करा, विचार करा किती मोठं होईल, त्या सगळ्या प्लॅनेट्सना स्टार्सना सगळ्यांना एकत्र करा, त्यापेक्षा मोठा अनेक करोडपतींनी मोठा एक स्पिरिच्युअल प्लॅनेट आहे, आणि असे अनंत कोटी वैकुंठ लोक आहेत, अनलिमिटेड वैकुंठ लोक आज प्लॅनेट्स द्या साईजचे, आणि त्या सगळ्यांना एकत्र करा करोड्स ऑफ वैकुंठ प्लॅनेट्सना, हां त्यापेक्षा मोठा गोलोक वृंदावन आहे। आपण जेलमध्ये ऐकलंय, जेलमध्ये थोडेसेच लोक असतात ना, फ्री वर्ल्डमध्ये जास्त लोक असतात, सो मटेरियल वर्ल्ड भले इतना बडा आहे पर वो जेल है, सो इट हॅज अ व्हेरी स्मॉल साईज कम्पेअर टू द स्पिरिच्युअल वर्ल्ड। सो म्हणायचा मुद्दा काय, पण गोलोक वृंदावन स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये वैकुंठ लोकांमध्ये पण थोडेसे वेगवेगळे लेवल्स आहेत, ऑल दो ते सगळे वैकुंठ लोक आहेत। सो वैकुंठ लोकांमध्ये पहिले जे हजारो लाखो करोडो प्लॅनेट्स आहेत त्या प्रत्येक प्लॅनेटवर एक एक भगवंतांचं रूप ॲज अ प्रायमरी फॉर्म राहतं, ते सगळे विष्णूंचे रूप आहेत। मग त्याच्यापेक्षा उच्चतर लोक आहे तिथे अयोध्या धाम आहे, तिथे प्रभू राम असतात परमनंटली, कधी कधी ते अवतार डिसेंड, अवतार म्हणजे टू डिसेंड, हां तर कधी कधी ते अवतारित होतात पण त्यांचं परमनंट तिथे असतं। त्याच्यावर द्वारका धाम आहे, त्याच्यावर मथुरा धाम आहे, आणि सर्वात टॉपमोस्ट इज गोलोक वृंदावन, आणि तेच गोलोक वृंदावन जेव्हा पृथ्वीवर येतं आजच्या मथुरेमध्ये तेव्हा त्याला गोकुल वृंदावन म्हणतात। सी गोलोक हॅज चेंज टू गोकुल, लर क एक्सचेंज करेल, हा गोकुल वृंदावन आहे। सो बेसिकली अशा प्रकारे त्या धामाची माहिती आहे, पण धाम म्हणजे जिथे भगवंत राहतात ते धाम आहे, ते स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे, आध्यात्मिक जगत आहे। आणि कधी कधी जेव्हा कधी नेहमी जेव्हा भगवंत पृथ्वीवर येतात तेव्हा भगवंतांवर सगळे लोक येतात, त्यांचे भक्त येतात, त्यांची शक्ती येते, त्यांचं धाम पण येत आहे। आता आज आपल्याला नुसत्या डोळ्यांनी नेकेड आईने दिसतं, तुम्ही वृंदावनला गेले, मथुरेला गेले, अयोध्येला गेले. मी आता काही दिवसापूर्वी जाणार होतो, काही दिवसापूर्वी म्हणजे कधी बरं गेलो होतो, ऑगस्ट मध्ये गेलो होतो. यस, ऑगस्ट मध्ये गेलो होतो. सो आज तुम्हाला वाटेल अरे इथे गटार आहे, इथे पण डुकरं फिरतात. ऍक्च्युली आपण जे पाहतो ना ते धामजवळ एक बारीक मेमरींचं कव्हरिंग आहे, हां, आणि आपण त्याच्या वर असतो. त्या मेमरींचं आज जायला आपली चेतना शुद्ध व्हायला पाहिजे. बट स्टील आपण त्या एरियात आहोत, वी आर स्टील इन दॅट एरिया बट नॉट इन द एरिया. हां, जैसे अमेरिका में पहुंच गए पर एअरपोर्ट में अटके हुए, हां, वैसे हम जब धाम जाते हैं तो समथिंग लाइक दॅट. हां, पहुंच गए हैं पर वी आर नॉट फुल्ली इन. फुल्ली इन जाने के लिए शुद्ध चेतना होनी पड़ेगी, देन वी कैन सी समथिंग वंडरफुल. पर वहां पे जाना भी इंपॉर्टेंट है, धाम का हमको इफेक्ट तो मिलेगा ही. सो जेव्हा भगवंत पृथ्वीवर येतात तेव्हा भगवंतांबरोबर त्यांचं धाम पण येतं आणि ते परमनंटली असतंय. भले आपल्या विजनली कधी ते डिस्ट्रॉय होऊन जाईल पण खरं त्याच्या स्पिरिच्युअल फॉर्ममध्ये ते डिस्ट्रॉय होत नाही. तर मी ऑलरेडी सांगितलं आपले रेफरन्स पॉईंट कोणते आहेत, स्कंद पुराण आणि पद्मपुराण. मी काय माझ्या मनातलं बोलत नाही आहे. सो असं सांगतायत की प्रभू राम जेव्हा सीताला शोधायला बाहेर पडले नाशिकवरून, नाशिक इज ऑल्सो व्हेरी होली प्लेस, आप गए कभी नाशिक?
पंचवटी,
हां, आप कभी, हम स्मॉल ग्रुप में जा सकते हैं. हाँ, बहुत पवित्र ठिकाण है नाशिक में, अच्छे अच्छे जगह है. हम तो ऐसे एक आजकल उसको बड़ा सिटी देखते हैं पण नाशिक खूप पवित्र स्थान आहे. पंचवटी आहे, त्र्यंबकेश्वर आहे, अजून बरंच आहे, तो विषय नंतरचा. तर प्रभू जेव्हा नाशिकवरून बाहेर पडले भगवान सीताला शोधायला तेव्हा ते बरेच ठिकाणी गेले पण पंढरपूरला पण प्रभू राम आले होते. साऊथवर्ड, साऊथ ईस्टवर्ड जाता जाता. त्याचबरोबर असं सांगतायत की गंगा आणि यमुना, बघा हिमालयात ती अशी एकत्र चालू होते, असे वाहतात आणि मग परत प्रयागराज ती एकत्र होते गंगा यमुना. तर गंगा यमुनेचा मधला जो रिजन आहे तो बराच पवित्र समजला जातो. हां, तेथे जे काय होली प्लेसेस आहेत, हां, त्या सगळ्यांचं महत्त्व हे पंढरपूर धामा एवढंच आहे. और पंढरपूर इज इक्वली ग्लोरियस एज ऑल द होली प्लेसेस इवन इन द रिजन ऑफ गंगा एंड यमुना. आणि जे लक्ष्मीजी आहे तिला रमा पण म्हणतात. रमा लक्ष्मीजी कायम राहते महालक्ष्मी कोल्हापूरला, पण तिचे पती आहेत व्यंकटेश ते कायम राहतात तिरुपती बालाजींना आणि ऑल्सो पंढरपूरला. हां, का राहतात ते पण ऐकूया पुढे, हा ह्याचा विषय आहे. पण लक्ष्मीजी कायम राहते महालक्ष्मीला आणि ते पती व्यंकटेशजी राहतात तिरुपती तिरुमला पर्वताच्या वर, हां, आणि ऑल्सो पंढरपूरला. पंढरपूरला ती नदी आहे, ती खरं भीमा नदी आहे पण तिथे ती अशी चंद्राच्या आकाराची घेते, चंद्र कोरेच्या आकाराची, म्हणून तिचं नाव चंद्रभागा पण ठेवलेलं आहे. हां, चंद्रभागा भीमा नदीचं एक नाव आहे. आता मी आज खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे, आता जे थोडे लेट येतील ते पुढचं सगळं ऐकतील पण हा इम्पॉर्टंट पॉईंट मिस करतील. पंढरपूरला आपण सगळेच जातो, बरेचसे लोक जात असतात, वर्षभर लोक जात असतात, पण आपण ऐकलं की आषाढी आणि कार्तिकीला खूप लोक येतात. हां, एकादशी आहे, फेमस आहे, पण का खूप लोक येतात? व्हाय सो मेनी पीपल कम टू पंढरपूर ऑन आषाढी अँड कार्तिकी ओनली? ह्याचं खरं कारण आषाढी कार्तिकीला येणाऱ्यांना म्हणजे ते ॲक्च्युली अंदाजे 5-10 लाख लोक येतात साधारणपणे आषाढीला, आणि कार्तिकीला ऑलमोस्ट थोडे कमी पण ऑलमोस्ट थोडे असतात, सॉरी कार्तिकीला आषाढीपेक्षा थोडे कमी असतात, आषाढीला जास्त असतात. तर जे काय असेल ते का, व्हाय इट इज इम्पॉर्टंट, तो मी आत्ता बोललो. भगवंताने धामामध्ये पण कळले काय वैकुंठ लोक आहेत, मग द्वारका धाम, अयोध्या, मग द्वारका, मग मथुरा आणि गोलोकवृंदावन हायेस्ट आहे. तर भगवंतांचं जे मूळ रूप आहे, आता थोडंसं टेक्निकल विषय जे लोक नेहमी येतात, तुम्ही सगळेच नेहमी येणार आहात, हां, आज कोण नवीन एकदम असं पहिल्यांदा आलेलं कोण असं मला दिसत तरी नाही, असेल तर माहीत नाही. सो भगवंतांचं जे मूळ रूप आहे ज्याला आदिरूप म्हणतो, हां, ते भगवान श्रीकृष्णांचे आहे. गोलोक वृंदावनात राहणारे भगवान श्रीकृष्णांचं आहे. अँड व्हेन ही एक्सपांड्स इन टू व्हेरियस फॉर्म्स, वेगवेगळ्या रूपांमध्ये एक्सपान्शन करतात, स्वतःला विस्तारित करतात, हां, ओ तेच भगवान, ते पण अनेक रूपामध्ये आहेत, तेव्हा त्यांना विष्णू फॉर्म्स म्हणतात. तर भगवंतांचे द्वारकेला भगवंत असतात, जे ओरिजिनल कृष्ण आहेत भगवंत ओरिजिनल फॉर्म, ते वृंदावन सोडून कुठेही बाहेर जात नाहीत. ही डझंट लिव्ह वृंदावन. वृंदावनम परित्यज्य पदम एकम न गच्छेत, वृंदावन सोडून एक पाऊल पण कृष्ण बाहेर जात नाहीत. मग बाहेर कोण जातात? द्वारकेला, मथुरेला, हां विष्णूचे रूप. भगवान विष्णू कृष्णासारखं रूप घेतलं असतं पण ते विष्णू असतात. हां भगवंतच आहेत पण वेगवेगळ्या रूपामध्ये आहेत. जसं हायकोर्टाचा ड्रेस घालून हायकोर्टाचे जज हायकोर्टातनं बाहेर पडत नाहीत. मग बाहेर जाताना काय करतात? ते वेगळा ड्रेस घालतात, वेगळ्या मूडमध्ये असतात. व्यक्ती तेच आहेत पण मूड वेगळा आहे. तसं जो भगवंतांचा ओरिजिनल भगवंतांचा जो मूड आहे तो वृंदावनचा मूड आहे. आणि बाहेर जाताना थोडंसं फॉर्मल. हां घरात आपण घरातले असे पायजमा वगैरे घालून हां कॉलेज जातो का? हां तुमचा कोणता तो एक डे असतो फिंकी डे काय? हां त्या दिवशी तुम्ही काही घालून जाल माहीत नाही का? काही न घालताही जाल काही घालून जाल का काही न घालताही जाल? आय एम नॉट सेईंग बट जनरली स्पीकिंग, जनरली स्पीकिंग आपण व्यवस्थित जातो. तर भगवंतांचं हे गोलोक वृंदावन ओरिजिनल आहे आणि बाहेर जाताना ते आपलं रूप आपला मूड चेंज करतात तर त्याला विष्णूची रूपं म्हणतात. सो तर आषाढी कार्तिकीला काय इम्पॉर्टंट आहे? तर द्वारकेतनं भगवान कृष्ण आले होते पंढरपूरला. काय आले ते पुढे ऐकू, तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे. म्हणजे कोण आलं होतं द्वारकेतनं? आलं होते म्हणजे विष्णूंचे रूप आले होते. हां टेक्निकली पॉईंट सांगितलं, विष्णूंच्या रूपामध्ये भगवान कृष्ण आले होते. पण आषाढी आणि कार्तिकी या दोन दिवशी असं सांगतायत, आषाढी आणि कार्तिकीच्या दिवशी जे वृंदावनमधले कृष्ण आहेत ते आपले गायींना घेऊन पंढरपुरात विठ्ठलाच्या रूपामध्ये असतात. हां त्या दोन दिवशी आषाढी आणि कार्तिकीच्या दिवशी वृंदावनमधले कृष्ण ओरिजिनल कृष्ण फॉर्म ऑफ ओरिजिनल कृष्ण कम्स अँड इज प्रेझेंट इन पंढरपूर. हां तो सोडत नाहीत पण दोन दिवस येतात भक्तांना कृपा करायला. हां भक्तांना कृपा करायला ते सोडतील पण जनरली ते सोडत नाहीत. दोन दिवस येतात. हां हां दोन दिवस असं आपल्या पुराणात सांगितलेलं आहे. हां सो का बरं? आता भगवान जे सगळीच रूप कृपाळू आहेत पण जे ओरिजिनल रूप आहे ही इज द सोर्स ऑफ ऑल दॅट मर्सी. ओरिजिनल जे वृंदावन कृष्णाचं रूप आहे ते कृष्णाचं सगळ्या कृपेचं ते स्त्रोत आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला हायेस्ट भगवंतांची भक्ती मिळू शकते. सो म्हणून खरं लोक जात असतात आषाढी कार्तिकीला पण दे डोंट नो दिस ट्रूथ दॅट आज इथे काय व्रज कृष्ण, आपण दर्शन विठ्ठलांचंच घेतोय पण ते व्रज कृष्ण आलेले आहेत आज आषाढी आणि कार्तिकीच्या दोन दिवस आणि आपण त्यांच्याकडून शुद्ध भक्तीची याचना केली पाहिजे. हां भगवंत इथे आज कृपाच्या रूपात आहेत. ले लो हां क्वालिफिकेशन के विना ले लो. हां ऑफिशियल विष्णू मूळमुळे थोडेसे ए तू किती काय जप केलाय किती काय केलंय आषाढी कार्तिकीला टेक इट नो प्रॉब्लेम ले लो. हां कृपा जास्त आहे. दॅट्स वाय द सिस्टम इज देअर की आषाढी कार्तिकी को हां लोक येतात बट दे डोंट अंडरस्टँड की मोस्ट ऑफ देम नॉट ऑल मेनी बहुत सारे लोगों को मालूम भी होगा पर काफी लोग को वो मालूम नहीं है कि आज यहां पे वृंदावन के कृष्ण भगवान विठ्ठल के रूप में आए हुए हैं. तो भारत में अनेक जगह पे भगवान के धाम है पण त्यातलं तीन ह्याला तीन विशेष नावांनी हाक मारलेली आहे. हां पंढरपूरला म्हटलंय नाद ब्रह्मन. नाद मतलब साऊंड, ब्रह्मन मतलब भगवंत, परब्रह्म म्हणतो ना. हां सो पंढरपूरचं फेमस काय आहे? नाद, करतालचा नाद, मृदंगाचा नाद, व्हर्बल नाद, नाद इज साऊंड. सो पंढरपूरमध्ये भगवंतांची सेवा करायचं सर्वात इम्पॉर्टंट एक्सपेक्ट इज बाय कीर्तन साऊंड. हां तिरुपती बालाजींच्या बद्दल आपण आता ऐकलं म्हणजे मेन्शन केलं. हां बालाजींना म्हटलेलं आहे कांचन ब्रह्मण, कांचन मीन्स गोल्ड. त्यात थोडकी कथा असं आहे की तिरुपती बालाजींना पद्मावतीशी विवाह करायचा होता तर त्यांनी कुबेराकडून लोन घेतलं लग्न करायला आणि ते लोन खूप मोठं होतं. ते भक्त जातात आणि बालाजींना खूप डोनेशन द्यायची पद्धत आहे. हां लोक पैसे देतात पण सोनं बिने रिंग वगैरे खूप येत असते तिथे. का? कारण का भक्तांकडून डोनेशन घेऊन तिरुपतीचे कुबेराचं लोन फेडतायत. पण तिथे वेल्थ इज भरपूर तिरुपतीमध्ये. म्हणून तिथे नाव आहे कांचन ब्रह्मन. आणि तुमच्यापैकी कोणी जगन्नाथपुरीला गेलं असेल तर त्याचं नाव आहे अन्न ब्रह्मन. जगन्नाथपुरी मे ना हां स्पेसिफिक प्रसाद बहुत बनता है. मैं तो भगवान को तो 56 भोग लगते हैं पर उसके अलावा इतने क्वांटिटी में बनता है 2000 5000 10000 लोग न सांगता तुम्ही पोटात तुम्हाला प्रसाद मिळत नाही असं होतच नाही. 24/7 कितने भी लोग कभी भी आओ मंदिर में प्रसाद मिलते रहते हैं. आजकल कुछ नॉमिनल 50 रुपया चार्ज करते हैं पर 100 रुपये में इतना पेट भर मिलता है कि वी कैनॉट थिंक ऑफ. हाँ तो और आपको नहीं भी देना है तो एंड में रात को बैठ जाओ तो बच्चा वो भी मिल जाता है, इतना देके भी बचता है. हाँ इट इज सो मच किलोज ऑफ राइस, 2000, 5000, 10000 किलोज ऑफ राइस इज कुक एवरी डे एंड ऑल्सो दाल सब्जी एंड एवरीथिंग एनी टाइम. आज अभी जैसे अभी आप कल 20 लोग बोलेंगे हम बेस में प्रसाद को आ रहे हैं, हमारे पहले बताओ बाबा. हाँ हमको सामान खरीदी करना पड़ेगा एक्सेट्रा जो भी है. पंढरपुर नहीं, जगन्नाथपुरी में वैसे कुछ नहीं. हाँ इट इज स्पेसिफिक. और जगन्नाथ जी का प्रसाद स्वीकार करना, जगन्नाथपुरी का अगर प्रसाद नहीं स्वीकार करा तो थोड़ा गड़बड़ गए. हाँ अन्न प्रसाद खास करके राइस का इज वेरी इंपॉर्टेंट, इसलिए वहां पर कहते हैं अन्न ब्रह्मन. एनी वे वील फोकस ऑन नाद ब्रह्मन. सो नाद इज साउंड एंड ब्रह्मन इज सुप्रीम पर्सनैलिटी ऑफ गॉड एड परम ब्रह्म. तो यहां पे ध्वनि कीर्तन के माध्यम से भगवान की सेवा का महत्व है जगन्नाथपुरी में. पंढरपुर में. सो अभी मैं कुछ पॉइंट्स थोड़ा रुक रहा हूं और ये थोड़े कम इंपॉर्टेंट पॉइंट्स है पर मैं बाद में लूंगा, मेरे को याद करवाना. अभी मैं कुछ पहले स्टोरीज ले लेता हूँ एंड में बाद में पॉइंट, कि ये बाद में पॉइंट्स है हाउ टू एंटर, हाउ टू गो टू पंढरपुर धाम वगैरह, विच मोर वी शुड हैव. हाँ तो ये मैं बाद में लूंगा पर अभी स्टोरीज कर लेते हैं. सो हाउ द्वारकाधीश केम टू पंढरपुर. द्वारका में कृष्ण रह रहे थे. अभी देखो जो लोग मैं बोला ना ये कुछ पॉइंट्स जो हमेशा आ रहे हैं उनको समझेगा. वैदिक कैलकुलेशन में 4 युग बताए गए हैं, जैसे 12 महीने इंग्लिश में भी वैदिक में भी चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ़ श्रावण भादवत अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. 7 वार हैं, रविवार सोमवार, हाँ रविवार सोमवार मंगलवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार, साइक्लिक होते रहते हैं. रविवार वापस सोमवार, रविवार वापस चैत्र वैशाख. वैसे ही 4 युग हैं, सत्ययुग त्रेतायुग द्वापरयुग कलयुग, ये भी साइकिल में घूमते रहते हैं. अभी कलयुग चल रहा है और 4 लाख साल चलेगा, उसके बाद वापस सत्ययुग आएगा, फिर त्रेतायुग आएगा, फिर द्वापरयुग आएगा, फिर कलयुग आएगा. तो हर द्वापर युग मध्ये भगवान कृष्ण अवतरित होते हैं. या पर्व आता 5000 वर्षापूर्वी जो द्वापर युगात आले होते असं नाही, दर द्वापर युगात येतात. तर ही जी आता आपण कथा ऐकतोय ते एक पूर्वीच्या द्वापर युगातली, आता त्या 5000 वर्षापूर्वीच्या द्वापर युगातली ही कथा नाही आहे. एक तुम्ही प्रेसाईज 28 द्वापर युगापूर्वीची एक कथा असली. हां सो ही जी कथा पंढरपूरची, म्हणून आपण ते भजन म्हणतो ना युगे 28. हां विभेवर विटे, कारण ते 28 युगांच्या पूर्वी ते झालेली ती घटना आहे पंढरपूरची, आत्ताच्या 5000 वर्षापूर्वी घडलेली घटना नाही आहे. सो एकदा शिव आणि पार्वती कैलाशमध्ये त्यांच्या धामामध्ये, तुम्ही आता मागे आल्याने अटेंडन्स मार्क केला का? हां ठीक आहे, अजून कोण लेट आलं तर त्यांनाही द्या. आत्ता तुझ्याकडे कोण लेट आलं तर दे त्यांना. रिलॅक्समध्ये बसले होते शिव पार्वती, तेव्हा पार्वती शिवजींना प्रश्न विचारते, कोणता मी ऑलरेडी सांगितला, ए तुम्ही कोणाच्या नावाचा जप करत असता? हां आणि काय बरं कोणावर ध्यान लावत असता? शिवजी हमेशा ध्यान लागत. तर शिवजी हे मला ते म्हणतात, अच्छा बघा ही वैदिक पद्धत आहे, कोणाकडून काय ऐकायचं असेल ना तो फर्स्ट वी ग्लोरीफाय हिम. तर शिवजी पार्वती शिवजींना म्हणते, ओ महादेव तुमचे तर स्तुती असीमित आहे, कोणीच तुमची महानता समजू शकत नाही. पार्वती म्हणते मीही समजू शकत नाही. म्हणते तुमची महानता काय? तुमच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा आहे आणि त्यातले अनेक रुद्राक्ष आहेत, एका रुद्राक्षाची पण महानता मी समजू शकत नाही असं पार्वती शिवजींना म्हणते. हां पण तुम्ही कृपया माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? सो शिवजी म्हणतात येस येस, टेल मी व्हॉट इज द क्वेश्चन. हां सांग बाबा. तर पार्वती तोच म्हणते, हो सदाशिव तुम्ही मला सांगा तुम्ही कोणावर ध्यान लावता, कोणाच्या नावाचा जप करता हातात माळा घेऊन रुद्राक्षाची? शिवजी म्हणतात मी कायम महाविष्णू जे भगवंत आहेत परम पुरुषोत्तम त्यांचा ध्यान करत असतो, त्यांच्या नावाचा जप करत असतो. तो फेमस श्लोक पण आहे, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानन, हा एक फेमस श्लोक आहे. शिवजी म्हणतात भगवान जे आहेत ते परम पुरुषोत्तम जगाचे नायक आहेत, त्यांच्याबद्दल ऐकून कोणालाही भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते, मी त्यांचे चरण माझ्या हृदयात कायम ध्यानास्थ करत असतो. तर एकदा ते सांगतायत ओके. सॉरी बंद कर. मग शिवजी बोलता बोलता काय करतात, पार्वतीला पार्वतीने विचारलं कोणाचं ध्यान लावताय, तो उत्तर संपत होतं पण शिवजी गेट्स इन टू मूड आणि कृष्णांची एक कथा सांगायला चालू करतात. म्हणतात 28 युगांपूर्वी 28 द्वापार युगांपूर्वी एक जेव्हा कृष्ण पृथ्वीवर आले होते, तर कृष्ण वृंदावनातनं मथुरा, मथुरेतनं द्वारकेला गेले. या वेळेच्या कृष्णांच्या लीलामध्ये राधाराणी कधी द्वारकेला गेली नव्हती. 28 युगांच्या पूर्वीच्या लीलेमध्ये राधाराणी कृष्णांना भेटायला द्वारकेला जाते आणि अनेक वर्षानंतर ते एकमेकांना भेटत असतात. सडनली राधाराणी अँड कृष्णा नॉट जस्ट लाईक मॅन ऑर वुमेन ऑर बॉय अँड गर्ल, द रिलेशन इज प्युअरली स्पिरिच्युअल इन नेचर. हमने कुछ सेशन्स पहिले वहां पे डिस्कस किया था. सो राधाराणी येत आहे, कृष्ण एवढे आनंदित होतात, तिला बोलवतात, अगदी बाजूला शेजारी बसवतात, बरेच वर्षांनी भेटत असतात. आणि तेवढ्यात रुक्मिणीजी तिथे येते महालामध्ये आणि शी पाहते की अरे अरे भगवंतांनी राधाराणीला एवढ्या जवळ का बसवलं आहे, मी त्यांची पत्नी आहे, इथे द्वारका आहे, हे काय वृंदावन नव्हे, हिअर आय एम हिज वाईफ अँड व्हाय दिस अनदर लेडी. ऑल्दो शी न्यू राधाराणी पण महान भक्त आहे, पण भगवंत कधी कधी भगवंतांना काही लीला करून घ्यायचे असतात, त्यामुळे भगवंत असे भक्तांकडून वागवत. जसं अर्जुन कधीच भ्रमात जाऊ शकत नाही, पण भगवंत काही काळापुरते अर्जुनला भ्रमात पाडतात जेणेकरून भगवद्गीता बोलली जाऊ शकते. तर रुक्मिणीच्या मनात कधी तसा द्वेष मत्सर होणार नाही आहे, पण देन सम थिंग्स हॅव टू बी हॅपन. हा काही वस्तू घडून यायचे असतात, म्हणून रुक्मिणीच्या मनात येते अरे भगवंत माझे पती आहेत, तिने राधाराणीला दुसऱ्या बाईला आपल्या एवढ्या जवळ का बसवलं, आणि रागून रुक्मिणी निघून जाते डिंडीरवन वनामध्ये. डिंडीरवन हे आजचं पंढरपूर आहे, पण त्याचं खरं वैदिक संस्कृत भाषेमध्ये नाव डिंडीरवन पण आहे, पूर्वी डिंडीरवन होतं नाव, आजही आहे. तर तिथे जाऊन बसते आणि रुक्मिणी डिंडीरवनला काय ते एक त्याचं कारण असं पण सांगू शकतो की रुक्मिणीचं घर किंवा आपण म्हणू माहेर, हिंदी मे मैका कहते मैका, इंग्लिश मे काय शब्दच नाही तिथे लग्न होतच नाहीत किंवा होतात तर टिकत नाही जे काय असेल ते, पण हिंदी मराठीमध्ये माहेर मैका. हां, सो कधी कधी अशा बायका रुसल्या की माहेरी जातात, तुम्हाला जो अनुभव नाही येईल हळूहळू. तर रुक्मिणीचं माहेर महाराष्ट्र आहे, अमरावती जवळ कौंडिण्यपूर म्हणून आहे. तुम्ही कोण विदर्भातले असाल, कधी वेळ आणि इंटरेस्ट असेल तर जावा. अमरावतीपासून 40-50 किलोमीटरवर कौंडिण्यपूर म्हणून गाव आहे, खूप सुंदर. तिथे अंबामातेचं मंदिर आहे जिकडनं कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं होतं, आणि तिथे एक छोटंसं इस्कॉनचं सेंटर पण आहे, तुम्हाला राहायला 1-2 दिवस प्रसादाची सोय होऊ शकते. खूप जास्त नाही, 5-10 लोकांची 15 लोकांची, नॉट लाईक अ बिग टेम्पल नाही. सो एनी वे पण खूप छान ठिकाण आहे कौंडिण्यपूर. तर रुक्मिणी माहेरी अर्थात माहेरी कौंडिण्यपूरला येत नाही, पण माहेरच्या राज्यात महाराष्ट्रात येते, समथिंग लाईक दॅट. आणि डेंडीरवनला येऊन ती तपस्या करत बसते भगवंतांना, भगवंतावर रागून. आणि रुक्मिणी रुसून राधाराणीला बाजूला बसवून निघाली द्वारकेतनं बाहेर. रुक्मिणी गेल्यावर भगवंतांना हे असं कलिकत नाही, भौतिक जगात होत असते कधी कधी असे माताजी म्हणजे स्त्रिया जातात माहेरी रागून, आणि 2-4, 5-10, 15 दिवसांनी थोडंसं राग शांत झालं लोकांचा की मग प्रभूजींना जावं लागतं आहे तिला परत घेऊन यायला, हरे कृष्ण असं होत असतं. तुम्ही 10-15 वर्षानंतर मला भेटायला तेव्हा तुम्ही अनुभव सांगा स्वतःचे. एनिवे सो असं होत असतंय. सो कृष्ण ऑल्सो लेफ्ट द्वारका रुक्मिणीला शोधायला. आता बघा हे भगवंतांच्या लीला म्हणतो, अदरवाईज कृष्णाला माहीत नाही रुक्मिणी कुठे शोधायची काय गरज आहे. तसं प्रभू रामांना माहीत नाही की सीतेला रावणाने पळवून नेलंय, माहिती होतं, पण दॅट इज कॉल्ड एज लीला. भगवान कॅन डू, ही नोज, ॲट द सेम टाइम ही ॲक्च्युली डझंट नो. अभि हम तो ऐसे नाही कर सकते ना. हां समजा ओके, हा मोबाईलचं मॉडेल कोणतं आहे, एक तर मला माहिती आहे किंवा एक तर मला माहीत नाही आहे, मला माहिती आहे पण आणि नाही पण असं होऊ शकत नाही. हां बट कृष्ण कॅन डू, विथ देअर फॉर इज सुप्रीमली पॉवरफुल. कृष्ण नोज अँड ऑल्सो डझंट नो, हां देअर फॉर इज सुप्रीमली पॉवरफुल. सो भगवान को मालूम है रुक्मिणी कहाँ है, पर मालूम नहीं भी है. ऐसा कैसे हो सकता है, भगवान को हो सकता है, हमको नहीं हो सकता. हाँ भगवान को हो सकता है. तो भगवान तो निघाले रुक्मिणीला शोधायला, फिरत होते भारतभर. हाँ फिरता फिरता ते शेवटी आले डिंडीरवनला, पण रुक्मिणी अजून रागवलेली आहे. म्हणून तुम्ही पहा सगळ्या भारतभरच्या मंदिरामध्ये राधाकृष्ण सीताराम हे एकत्र असतात ना देवाऱ्यात. पण तुम्ही कोण गेलाय पंढरपूरला? हां, तिथे कृष्णांचं म्हणजे विठ्ठलांचं वेगळा देवार आहे आणि रुक्मिणी आणि राधानीचा वेगळा देवार आहे. कारण का रुक्मिणी अजून रुसलेली आहे. हां, एका देवाऱ्यात यायला तयार नाही आहे कारण का राधानीला जवळ बसवलं होतं. हां, तर म्हणून पंढरपूरला असं विशेष आहे. पण तिथे आले आणि जेव्हा रुक्मिणीला शोधायला आले त्याचवेळी म्हणजे भगवंत म्हटलं ना एकावेळी अनेक कार्य करतात, त्याचवेळी त्यांनी पुंडरीकाला, हां खरं त्याचं नाव पुंडरीक आहे टेक्निकल पण संस्कृतमध्ये, पण हा म्हणजे मराठीत पुंडलिक केलेलं आहे. हां, पण तो टेक्निकल आहे, त्याचा अपभ्रंश झालेला आहे पुंडलिक म्हणून. सो पुंडरीकाला शोधलं तर मग पार्वतीने प्रश्न विचारला की त्या जागेला डिंडीरवन का म्हणतात, आणि खरं पंढरपूरला लोहदंड क्षेत्र पण म्हणतात. थोडंसं टेक्निकल नवीन नवीन माहिती असेल, डिंडीरवन पण म्हणतात आणि लोहदंड क्षेत्र पण. तर शिवजी म्हणायला लागले की पूर्वी डिंडीरव, डिंडीरवन नाही डिंडीरव, डिंडीरव DINDIRAV, डिंडीरव नावाचा एक फार भयंकर असुरी वृत्तीचा असुर होता. हां, त्यांनी सगळ्या जगाला त्राही त्राही त्रास उत काय म्हणूया त्रस्त करून ठेवलं होतं. फॉर ऑल द 14 planets, देवता लोक, ब्रह्मलोक, नारक लोक सगळ्या लोकांना. आणि सगळे देवता लोक गेले भगवंतांकडे, बाबा या डिंडीरवांना खतम करा, सगळ्या 14 लोकांना त्रस्त करून ठेवलेलं आहे. तर भगवंत म्हटले घाबरू नका, मी मल्लिकार्जुनच्या रूपामध्ये येणार आहे. मग भगवंत अनेक अवतार घेतात, म्हणतात ना जेवढ्या समुद्रात लाटा आहेत, समुद्रात किती लाटा आहेत कोणी सांगू शकत नाही, तेवढे खरं भगवंतांचे अवतार आहेत. आता मल्लिकार्जुन अवतार आहे. मी काय सांगतो हे सगळं, तुम्ही रेकॉर्डिंग ऐका, कधी पंढरपूरला जाल ना, आजही पंढरपूरला हे सगळी ठिकाणं आहेत. लोक फक्त विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि जातात, कारण त्यांना ही कथा एवढ्या माहीत नसते बऱ्याचशा लोकांना. आज मल्लिकार्जुन मंदिर आहे, हां ही सगळी मंदिरं तिथे आहेत, गदा क्षेत्र आहे, पुढे सांगू गदाचं काय आहे. ऑल दिस स्मॉल स्मॉल टेम्पल्स आर स्टील प्रेझेंट इन पंढरपूर, अँड विथ दिस स्टोरी इन माइंड वी कॅन गो अँड टेक दर्शन ऑफ ऑल ऑफ देम. हां, तर आज ते आहे. तर पार्वती म्हणते हो लगेच, हे कोण मल्लिकार्जुन, हे मल्लिकार्जुन अवतार कोण होणार आहेत जे डिंडीरवला मारणार आहेत? तर शिवजी म्हणतात थांबा थांबा सांगतो. म्हणतात खूप पूर्वी होणार आहेत नाही झाले होते सॉरी हां खूप पूर्वी श्रीचंद्र नावाचा एक राजा होता. हां, आणि तो हिमालयात गेला 1000 वर्ष तपस्या करायला, आणि त्याने 1000 वर्ष तपस्या केली. तो राजा खूप चांगला, सज्जन, काय म्हणूया, सत्यवादी वगैरे सगळे सर्व सद्गुण संपन्न तो राजा होता. हां, तपस्या केली 100 दिव्य वर्ष. शिवजी स्वतः तेथे आले आणि शिवजी प्रसन्न झाले होते. तो श्रीचंद्र म्हटला मला असा आशीर्वाद द्यावा की मला खूप शक्तिशाली, खूप हुशार, तुमच्यासारखा किंवा नारायणसारखा पुत्र व्हावा. श्री म्हणले तथाच, तू हुशार, शक्तिशाली, नारायणसारखा पुत्र तुम्हाला होईल. ते श्रीचंद्र परत आपल्या राज्यात आले आणि कालांतराने त्यांना मुलगा झाला आणि त्यांनी ते नाव ठेवलं मल्लिकार्जुन. तो पण पॉवरफुल राजा होता, भगवंतांचा अंश अवतार होता मल्लिकार्जुन. तर एक दिवस तो शिकार करायला बाहेर पडला होता आणि डिंडीरवन वनात तो आला, कारण का तिथे डिंडीरव नावाचा राक्षस राहत होता. आणि मल्लिकार्जुन आणि डिंडीरवचं युद्ध चालू झालं, 1000 वर्ष ते युद्ध चाललं आणि शेवटी भगवंतांनी लोहदंड नावाची गदा हातात घेतली, लोहदंड, आणि त्या डिंडीरवच्या डोक्यावर मारली, त्या डोकं फुटलं आणि तो मरून पडला. म्हणून पंढरपूरला एक काय म्हणतात डिंडीरवन म्हणतात, दुसरं काय म्हणतात लोहदंड क्षेत्र पण म्हणतात. हे पंढरपूरची नाव आहेत कारण का लोहदंडाने तिथे मारलं होतं. आणि संभवतः तो डिंडीरवनी मरताना हरी हरी भगवंतांचं नाव घेतलं. मृत्यूचे भगवंताचं नाव घेणं हे आपल्या जीवनाचा ध्येय आहे. आणि जसं त्यांनी घेतलं हरी हरी, भगवान हरी धावत आले आणि त्यांनी त्या डिंडीरवला आलिंगन दिलं, म्हणजे तू आता शुद्ध झालेला आहे. नो यू आर फिट टू गो टू बॅक टू गॉड हॅड, भगवत धामात जाण्यास तू फिट आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे भगवंत म्हटले, कारण का तू हरीचं नाव घेतलेलं आहे मृत्यूच्या वेळी. हां, तुला काय पाहिजे ते आशीर्वाद माग. आता खरोखर विचार करा, तुम्ही इथे बसलेले आहात, इफ आपल्यासमोर भगवंत काय येत नाहीत, कारण का भगवंत आपल्यासमोर आले पण वेळासारखे काही मागायला सुटू, पैसे द्या, ही गर्लफ्रेंड द्या, ती गर्लफ्रेंड द्या, मला अभ्यास न करता डिग्री मिळू द्या, समथिंग असलं काहीतरी बोगस वस्तू मागू भगवंतांना. म्हणून भगवंत आपल्यासमोर येत पण नाही, माहिती आहे, युजलेस काहीतरी हा मागत बसतात. चॅप्टर कुठला? अरे पण त्या डिंडीरो भले काय झालं होतं, भगवंतांचा मल्लिकार्जुनचा स्पर्श झाला होता मृत्यूचा, म्हणून तो शुद्ध झाला होता. हां, भगवंतांचा कशाही स्पर्श झाला, हा भगवंत जेव्हा मारतात ना तेव्हा ती पण कृपा आहे. त्यांच्या मारताना स्पर्शमुळे ही बिकम्स प्युअर, राक्षस बिकम्स प्युअर. सो त्यांनी काय आशीर्वाद मागितले, ते म्हटले बघा मला या लोहदंडामुळे मृत्यू आलेला आहे. तो असा नाही म्हटला आता मी मेले मला परत जिवंत करा, ही ॲक्सेप्टेड मेमर घेऊ, पण या लोहदंड गदामुळे मला मृत्यू आला आहे, तर इथे मला ह्या क्षेत्रा लोहदंड क्षेत्र म्हणा, आणि गदा इथे पडलेली आहे म्हणून त्याला गदा तीर्थ म्हणा, आणि जो कोणी येऊन पुढे या गदेला आलिंगन देईल त्यालाही मुक्ती मिळू द्या. तर आज पंढरपूरमध्ये जाओगे ना, ये सब हिसाब से आप देखो, वहां पे गदा का भी मंदिर है, थोड़ा इधर उधर है, कुछ पास में, कुछ थोड़ा बाहर एक दो किलोमीटर, हाँ दो चार किलोमीटर इधर उधर सब, हाँ स्थान है पंढरपुर में, पर लोगों को ज़्यादा मालूम नहीं, कुछ कुछ लोग जाते हैं. मल्लिकार्जुन मंदिर है, हाँ, आणि तुम्ही शिवजी इथे क्षेत्रपाल म्हणून राहा, त्यांचे एक ते नाव आहे. तर आणि या तीर्थाला सूर्यतीर्थ म्हणा, आणि हे जे ध्वन आहे ह्याला कायमच्या माझ्या नावामागे दिंडीरवन म्हणून म्हणा. हां, आणि पुढे ते म्हटले की भगवंत हा माझा एक शेवटची प्रार्थना आहे की तुम्ही या वनामध्ये कायमचं राहा, यू स्टे हिअर ऑलवेज, आणि जो कोण तुम्हाला येऊन दर्शन घेईल त्यालाही तुमची कृपा मिळू द्या. तर भगवंत म्हटले यस, वरचे तर नाव बिव दिले, गदाचं मंदिर सगळं झालंच, मल्लिकार्जुन मंदिर वगैरे, हां, पण भगवंत म्हटले मी इथे येऊ आत्ता राहणार नाही आहे, पण काही दिवसातच लवकर इथे येऊन मी हां कायमचं राहीन, आणि तो निघून गेले. मग त्याचप्रकारे 28 युगांपूर्वी, या युगा 5000 वर्षापूर्वी भगवंत आले तेव्हा नव्हे, 28 द्वापर युगांपूर्वी जेव्हा भगवंत आले होते कृष्ण रुक्मिणी, तेव्हा रुक्मिणीला शोधायला जेव्हा भगवंत कुठे पोचले, या वनात पोचले, डिंडीर वनामध्ये रुक्मिणी तिथे राहत होती, आणि तेव्हाच नंतर ते त्यांचे एक दुसरे भक्त होते पुंडरिक, त्यांना भेटले, आणि पुंडरिकनेही तोच आशीर्वाद मागितला की तुम्ही इथे कायमचे राहा, आणि तेव्हापासून भगवंत तिथे कायमचे राहत आहेत. तर आता आपण बिफोर वी गोइंग टू द डिटेल्स ऑफ विच मूड टू गो टू पंढरपूर, आपण पुंडरिकाची कथा ऐकून घेऊया.
येस, अर्जुन इज वन ऑफ द ज्योतिर्लिंग ऑल्सो.
हां, वो ज्योतिर्लिंग भी है, वो अलग है, ये भी शिवजी का ही रूप है. अच्छा, पंढरपूर में जिसने फाइट किया वो भगवान विष्णु का रूप था, पर वहां पे वो शिवजी के रूप में, शिवलिंग के रूप में मल्लिकार्जुन है पंढरपूर में. हाँ, सो ओके, तर ह्या पुंडरिकाचं एक विशेष महत्व काय आहे, सहसा भक्त लोक भगवंतांना भेटायला जातात आणि ते योग्य आहे, पण इथे असं विशेष आहे की भगवंत भक्तांना भेटायला आले. हा, कृष्णा केम टू मीट हिज डिवोटी हा पुंडरिक, पण पुंडरिक का स्टोरी ना बहुत बड़ा क्या बोलेंगे, एस्टोनिशिंग नहीं, अट्रैक्टिव नहीं, बहुत बड़ा क्या एग्जैक्टली एग्जेक्टिव लगाने का, आश्चर्य कैसा नहीं, सुंदर है, इंटरेस्टिंग है, इंटरेस्टिंग है. किसको मालूम है आप में से पुंडरिक का स्टोरी पूरा? यस, गुड, नहीं तो डिस्टर्ब होईल, रेकॉर्डिंग चालू आहे, तुला दिला असता चान्स, पण आज रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून, हां, तर म्हणून मी बोलून घेतो, फ्लोमध्ये चालू आहे, पण थँक्यू. तुझं नाव कसं?
सुयश.
हां, यस यस, तू सुयश शिंदे ना? नाही, हां, यस, ओके. सो एनिवे, सॉरी, म्हणजे हे आहे म्हणून नाही तर तुला दिलं असतं, पण काय कमी माझा एखादा पॉईंट आला तर तू सांगू शकतो. तर पुंडरिक जे होते, हां, या लोहदंड क्षेत्र, कोणतं क्षेत्र आहे? लोहदंड क्षेत्र किंवा डिंडीरवन पण, हां, तिथे एक जदुदेव, जानुदेव नावाचे खूप पायस, सज्जन, धार्मिक, भक्त, नम्र ब्राह्मण राहत होते त्यांच्या पत्नींबरोबर, व्हेरी पायस, बहुत सज्जन, आणि ते दिवसभर भगवंतांची सेवा करायचे, आणि काळांच्या प्रभावाने त्यांना एक मुलाचा जन्म झाला, त्याचं नाव होतं पुंडरिक. पण हरी बोल, पण आपल्या आपल्या कर्मांच्या प्रभावामुळे हा जो पुंडरिक होता जन्माच्या वेळी, जन्मानंतर काही अनेक वर्ष, तो अत्यंत अधार्मिक, हार्श वर्डिंगवाला, कठोर शब्दवाला, आई वडिलांना खूप अपमान करणारा, कायम टाकून बोलणारा असा सगळा होता. आणि एवढा तो नास्तिक आणि क्रूर आणि कठोर होता की आई वडील म्हटले अरे ह्याच्यापेक्षा मुलगा नसता झालं तर बरं झालं असतं, इट वुड बी बेटर, हमको बच्चा नाही होता, लड़का नहीं होता. तो एवढे त्रस्त झाले होते आपल्या मुलाच्या वागणुकीवरून, तो कायम टोकून बोलायचा, रागवून बोलायचा, ओढून बोलायचा, अपमानास्पद बोलायचा आपल्या वडिलांना. कधीच भगवंतांना शरण जायचा नाही, नमस्कार करायचा नाही, जप बीप तर आमची गोष्ट. त्यावेळेस म्हटले ह्याच्यापेक्षा आपण आपला मृत्यू झाला तर बरं. मग शेवटी शेवटी म्हटले ठीक आहे, बेटर आपण काशीला जाऊ, यात्रा करू. सो वी गो टू काशी अँड वी जस्ट स्टे देअर, वी डोंट कम बॅक. त्याप्रकारे पहिले तर लोकांच्या साहाय्यापुढे मनात होतं, वय झालं की ते काशीला जायचं, दॅट मीन्स मोस्टली दे वोंट बी कमिंग बॅक. कभी कभी कोई फॉर्च्युनेट ठाऊ आता था इतना प्रवास करके, बट मोस्टली दे वोंट बी कमिंग बॅक. तर म्हटले काशीला जाऊ, जाताना त्यांनी पुंडरीकला पण विनंती केली, अरे तू पण चल आमच्या बरोबर. तर म्हटलं कसलं काशीविषयी, मी काय येणार नाही, तुम्ही जावा. आई वडिलांना काय असं टोकूनच बोलायचं. आई वडील विचारे म्हातारे दोघे निघाले एकमेकांना मदत करत काशीला. त्यानंतर काही दिवसांनी पण म्हणजे काही म्हणजे इथे सांगितलं नाही, पण आपण एक 15-20 दिवस महिन्याभरांनी अंधारांनी इथे काय पद्मपुराणात काय मेन्शन नाही केलं एक्झॅक्टली 15 दिवसांनी वगैरे, पण आफ्टर फ्यू डेज सांगितलं. काही दिवसानंतर अजून काही भक्त लोक निघाले काशीला जायला. तर म्हटलं हे एवढे लोक जातात काशीला, चला बघून तर येऊ ती काशी कशी आहे, हां काशी कशी दिसते बघून येऊया. हां एक टुरिस्ट प्रमाणे आपण आध्यात्मिक धामात कधी टुरिस्ट सारखं, हां टुरिझम इज डिफरंट अँड गोईंग टू स्पिरिच्युअल प्लेसेस डिफरंट. तर कोणत्या मूडला जायला पाहिजे ते आपण ऐकू शेवटी धामामध्ये. हां तर हा आपला टुरिस्ट आहे, बघून येऊ काशी कशी दिसते. आणि हा एकदम हिरो घोड्यावर बसला, बायकोला पण बसवलो घोड्यावर, आणि घोड्यावरून चालले काशीला. काही दिवस चालल्यावर त्यांनी पाहिलं आपले म्हातारे आईबाबा पण चाललेत कसे बसे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्यापुढे हाय हसत हसत त्यांच्या रूपा कसा म्हातारे चाललेत. आणि हा आणि बायको आपले घोड्यावर बसून, हा ही ओव्हरटूक द पॅरेंट्स, थोडक्यात पॅरेंट्सच्या पुढे निघून गेला. आणि पुढे जाऊन तिथे वाटेमध्ये एक कुक्कुस्थ मुनी, सॉरी कुक्कुट आश्रम, कुक्कुट मुनी होते त्यांचा आश्रम होता वाटेत. हा कुकुड मुनींच्या आश्रमामध्ये तो पोचला. कुकुड मुनी पण खूप सज्जन नम्र सद्विवे सद्भाववाले ब्राह्मण होते, गृहस्थ होते. तर आश्रमात राहायचे म्हणजे गृहस्थ आश्रमात. तर ओके सॉरी हां, इथे असं गृहस्थ होते असं काही क्लिअर मेन्शन नाही, पण कुकुड मुनी होते इथे मेन्शन आहे की गृहस्थ होते का नव्हते, सॉरी आय टेक बॅक माय वर्ड्स. बट उनके आश्रम में पहुंच गया आणि पुंडरीका पुंडरीकाबरोबर कोण होतं तिची पत्नी होती घोड्यावर, लक्षात ठेव. हां तर आला आणि कुकुडमुनी आश्रमच्या आपल्या बाहेर होते अंगणात, त्यांनी पाहिलं पुंडरीकाने, अहो त्याला काय माहिती आहे कुकुडमुनी आहेत, एवढे महान व्यक्ती आहेत, योगी आहेत, तपस्वी आहेत, भक्त आहेत. त्यांनी विचारलं ओ काशी इकडनं किती लांब आहे तुम्हाला काय माहिती आहे का कुकुडमुनीं. तर कुकुडमुनी म्हटले बघा तेव्हा मी काय कधी काशीला गेलेलो नाही आहे आत्तापर्यंत, तेव्हा नक्की काशी इकडनं किती लांब आहे हे काय मला माहीत नाही, आय डोंट नो. हा सर दॅट वॉज इज नेचर, कठोर हृदयवाला, सबको हसने का, सबको गाली देने का, सबको उपहास करने का, सबको क्रिटिसाइज करने का. पुंडरीक वैसे था उस समय में, तैसा त्याचा स्वभाव होता. हसा लागला हे काशी किती लांब माहीत नाही वगैरे. हां पण समोर तेव्हा संध्याकाळ झाली होती, कुकुड मुनींनी रिॲक्ट केलं नाही, ते शांतपणे आपल्या आश्रमात परत निघून गेले. आणि हा पुंडरीक त्यावेळी तिथेच राहिला, त्या आश्रममध्येच राहिला कुकुडमुनींच्या आश्रममध्ये. आणि कुकुडमुनींच्या आश्रममध्ये एक महत्त्वाची घटना दररोज घडत असे. दररोज पहाटे 3:30-4 वाजता ब्रह्ममुहूर्ताच्या आधी 4 वाजता गंगा यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्या आहेत भारतातल्या, सर्वात महत्त्वाच्या नद्या आहेत. 3 बायका म्हणजे गंगा यमुना सरस्वतीचं स्वतः मूर्तिमंत रूप आहे. 3 बायका अत्यंत क्रूर काळ्या कुट्ट्या, क्रूर नाही सॉरी काळ्या कुट्ट्या, कुरूप क्रूर नाही कुरूप अशा यायच्या तिथे. त्या 3 खरं गंगा यमुना सरस्वती होत्या. ते दररोज सकाळी कुकुड मुनींच्या आश्रमाला यायच्या, कुकुड मुनींच्या आश्रमामध्ये झाड लोड करायच्या, पाणी शिंपडायच्या, सडा घालायचं म्हणतो आपण, हां पाणी शिंपडायच्या, सडा घालायच्या. आणि ही सेवा करता करता त्या खूप सुंदर होऊन जायच्या. तर त्या दिवशी सकाळी त्या पुंडरीकने पाहिलं या 3 कुरूप विचित्र अशा बायका आल्या. आणि म्हटलं कोणाला या बापरे, आणि पाठत त्यांनी आल्या आणि कुकुडमुनींच्या आश्रममध्ये झाडलोट चालू केली. सरा वगैरे घातला, स्वच्छता केली, आणि जसं जसं ते झाडलोड करत होत्या तसं ते त्यांची कुरूपता सुंदरतामध्ये बदलायला लागली. अँड इन द एंड दे बिकम व्हेरी ब्युटिफुल. आश्चर्य झालं, अरे असं काय घडलं इथे, ह्या तीन बायकांनी ह्या कोण आहेत. आणि ह्या कोण आहेत, अर्थात त्याच्या अधिक हळूहळू बघा. कधी काय म्हणतात साधू संघाचा प्रभाव, ज्या प्रकारे वाल्या कोळी होते, वाल्या कोळींची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्या प्रकारे वाल्या कोळी होते, नारद मुनींचा संघ झाला आणि कोण म्हणले ते वाल्मिकी मुनी. त्याचप्रकारे हा जो पुंडरीक होता त्यालाही कुकुष्ठ मुनींचा संघ प्राप्त झाला, नोईंगली और अननोईंगली, आणि त्याच्या हृदयात पण हळूहळू परिवर्तन व्हायला लागलं होतं. तर पुंडरीक गेला गंगा यमुनेकडे, हे तुम्ही कोण आहात, तुम्ही इथे येऊन काय करताय, आणि इथे येऊन असं सेवा केल्यावर तुमच्या शरीरामध्ये तुमच्या तेजामध्ये असं परिवर्तन कसं झालं. तर गंगा यमुना सरस्वतींनी पुंडरीकला टोटली नेग्लेक्ट केलं, हसले, हे तुझ्याकडे कोण लक्ष येणार, हां, बिकॉज ही वॉज दॅट टाईप ऑफ पर्सन ना, हार्श वर्ड्स अँड जेंटलमॅन बिहेवियर. हां, तो गंगा यमुना सरस्वतीने उनको टोटल नेग्लेक्ट किया. हां, आणि उन्होंने उसको आंसर नहीं किया, उन्होंने पूछा था पुंडरीक ने कि आप कौन है, तुम्ही कोण आहात, म्हणजे गंगा यमुना सरस्वती नेग्लेक्टेड. आणि तेव्हा त्या गंगा यमुना सरस्वतीची कृपा, कुकुड मुनींची कृपा, ह्याच्यामुळे पुंडरीकच्या मनामध्ये थोडंसं पश्चाताप भावना, हा रिपेंटन्स भावना निर्माण झाली, आणि तो नम्रतेने बोलायला लागला, अहो गंगा, म्हणजे त्याला माहीत नव्हती गंगा यमुना सरस्वती, अहो देवींनो, मी खूप वाईट आहे, क्रूर आहे, पापी आहे, हां कृपया माझ्यावरही कृपा करा आणि मला उद्धार करा, मला सदमार्गाला लावा. तेव्हा गंगा यमुना सरस्वतींना माहिती होतं, म्हटलं, हे पुंडरीक उठ उठ, तू खरं खूप भाग्यशाली आहे, तू महान भक्त आहे, आणि तुझं हे भाग्य आहे की तुला कुकुड मुनींचा सहवास लाभला अजाणतेपणाने सुद्धा. जाणबूज के तो कुकुड मुनी का संघ लेने नाही आया था, बाय चान्स वहां पे आया, उससे पूछा, वहां पे रुक गया, आता तुझा संघ लाभला. कुकुड मुनींचं हे फार, कुकुड मुनी कसे आहेत, फार सज्जन आहेत, प्युअर हार्टेड आहेत, कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही, हृदयात कधीच लस्ट अँगर भावना नसते, आपल्या आई वडिलांची त्यांनी खूप चांगली सेवा केलेली आहे, भगवंतांचे भक्त आहेत, आणि कधीच ते तुझ्यासारखे, हे पुंडरीक तुझ्यासारखे चुकीचे किंवा कृतेने किंवा काय म्हणूया कठोरतेने वागलेले नाहीत. गंगा म्हणते यमुना सरस्वती, पुढे भगवंत तुझ्यावर कृपा करणार आहेत, तुला भेटायला येणार आहेत, पण आता तू तुझा मार्ग सुधार. आणि बघा, पुंडरीकाला आपली चूक समजते, ते भगवंतांचं नाम जप भक्ती करायला लागतात, आणि त्याचबरोबर आपल्या आई वडिलांचीही ते छान प्रकारे सेवा करायला लागतात. इथे एक मी पॉईंट क्लिअर करू इच्छितो, आई वडिलांची सेवा तर केलीच पाहिजे, पण बरेचदा लोक ह्या घटनेचं किंवा पुंडरीकाचं चुकीचं किंवा आपण म्हणूया अयोग्य प्रकारे अर्थ काढतात. ते काय म्हणतात बघा, फक्त तुम्हाला किंवा जगाला सांगतील, आई वडिलांची सेवा करा, बाकी काय करायची गरज आहे. पीपल विल नो दॅट ह्या पे पुरे पद्मपुराण स्कंदपुराण मध्ये असे काही मेन्शन नाही. यस मेन्शन है, पुंडरीक ने अपने माँ पिता का बुद्ध से सेवा किया. मेन्शन है कुकुड मुनी ने अपने माता का सेवा किया, बट दैट इज फोर्थ फिफ्थ टेंथ क्वालिटी. द फर्स्ट क्वालिटी आर ऑल द स्पिरिचुअल क्वालिटीज. सो नॉट दॅट वी नेग्लेक्ट द पेरेंट्स, बट नॉट दॅट आप खाली माँ पिता का सेवा करो, फिर माँ पिता भी कैसे भी जिंदगी जिए होंगे और आप भी कैसे भी जिंदगी में कुछ करना करो. हाँ, आप हिंसा करो, क्रूरता करो, हाँ गड़बड़ काम करो, हाँ बस माँ पिता की सेवा करो, और माँ पिता ने भी कुछ भी किया होगा. नॉट दैट वे, ये ऐसा इसका अर्थ नहीं है. दोनों के केस में माँ पिता भी बहुत महान धार्मिक सज्जन व्यक्ति थे, कभी हिंसा की नहीं, कभी झूठ बोला नहीं. और पुंडरीक हालांकि जिंदगी में फर्स्ट पार्ट में बहुत क्रूर कठोर थे, पर व्हेन ही चेंज ही वॉज अ थरो जेंटलमैन. सो क्वालिटी इज ऑल्सो इंपॉर्टेंट, नॉट ओनली सर्विंग द पेरेंट्स इज इंपॉर्टेंट, क्वालिटी ऑफ द पर्सन इज मोर इंपॉर्टेंट. यस, सर्विंग द पेरेंट्स हैज टू बी देयर. सो कुछ लोग क्या करते हैं, खाली सर्विंग द पेरेंट्स उठा लेते हैं, और वो देखो माँ पिता का सेवा करना चाहिए, पुंडरीक ने माँ पिता का सेवा किया इसलिए भगवान प्राप्त हो गए, नहीं, ये सिलेक्टिव मेंटेलिटी है। पुंडरीक ने माँ पिता का अवश्य सेवा किया, पर ही डिड मच मोर देन दैट, मेनी मोर थिंग्स देन दैट, एंड सर्विंग द पेरेंट्स वॉज अ वन थिंग विच इज मेंशन इन अ 5th-10th प्रेफरेंस, बट इट डिड दैट एंड इट इज अ इंपॉर्टेंट थिंग। बेसिकली क्या है, माँ पिता का सेवा इज अवर मटेरियल रिस्पॉन्सिबिलिटी, इन शॉर्ट माँ पिता का सेवा करो अगर आप गृहस्थ से, तो पत्नी का सेवा करना चाहिए, पत्नी ने पति का सेवा करना चाहिए, दे आर मटेरियल रिस्पॉन्सिबिलिटीज, आपका नौकरी धंधा, या जैसे अर्जुन को कहे आप क्षत्रिय तो योग्य प्रकार से क्षत्रिय का ड्यूटी करो, दे आर इंपॉर्टेंट पार्ट्स, बट नॉट डेट ओनली दैट हैज टू बी डन, दैट हैज अ पोजिशन आफ्टर यू आर डिवोटी, आफ्टर यू आर चैंटिंग होली नेम्स, आफ्टर यू आर लिविंग अ थरो जेंटलमैन लाइफ, एंड यस यू हैव टू टेक केयर ऑफ युअर पेरेंट्स, हस्बैंड, वाइफ, एवरीथिंग, बट इफ यू से खाली माँ पिता का सेवा करो और बाकी कुछ मत करो, तो वो यहाँ का कहीं पे हमको ऐसे पद्म पुराण में और स्कंद पुराण में दिखाई देता नहीं है, ये भी हमको क्लियर होना चाहिए। तो लोग बोलेंगे पुंडरीका ने आईबाबांची सेवा के लिए, मतलब परफेक्ट, पुंडरी कभी खोटं बोलला नाही आणि त्याच्या आईबाबांनी कधी खोटं बोलले नाही, तो आपण काय करूया त्यातलं? पुंडरीकने कधी हिंसा केली नाही, कधी कोणाची प्राणी हत्या केली नाही, आपण काय करूया त्यातलं? सो दीज क्वालिटीज आर इम्पॉर्टंट, एंड अलॉन्ग विथ दैट सर्विंग पेरेंट्स इज ऑल्सो इम्पॉर्टेंट। हाँ, अभी कभी आपके पेरेंट्स भले अच्छे गुण वाले नहीं हो, पर आपको तो कम से कम अच्छा गुण वाला बनना चाहिए ना, और फिर पेरेंट्स का सेवा करो। पेरेंट्स का सेवा मत करो ऐसे कहीं कहना नहीं है, पर खाली पेरेंट्स का सेवा करना ये कोई वैदिक कल्चर के टीचिंग नॉट डन, वैदिक कल्चर टीचर्स ओनली सर्विंग पेरेंट्स, सॉरी, ये भी एक प्रकार का मिसअंडरस्टैंडिंग या मिसकंसेप्शन है, ये भी एक प्रकार का मिसअंडरस्टैंडिंग मिसकंसेप्शन है। ओनली सर्विंग पेरेंट्स इज नेवर अ टीचिंग ऑफ वैदिक कल्चर, सर्विंग पेरेंट्स इज अ वेरी इंपॉर्टेंट ड्यूटी, बट मोर इंपॉर्टेंट आर सोल ड्यूटी, सो ये भी हमको रिलेटिव सत्य समझना चाहिए। हाँ, सो लोग बोलते, तो बोला यस, कोई लोग बोलते हो पुंडरीकाने कशी आईबाबांची सेवा केली, यस पुंडरीकाने आईबाबांची सेवा केली अवश्य केलीच पाहिजे, पण पुंडरी कधी जेंटलमॅन होता, कधीच खोटं बोलला नाही, कधी ऑल दिस थिंग, त्याचे आई वडील पण त्या प्रकारचे होते, आई वडील दिवसभर भगवंताने, कधी कधी म्हणतात तुम्ही पण आई वडिलांची सेवा करा, पुंडरीकाचे आई वडील दिवसभर भगवंतांच्या नावाचा जप करायचे, आजकालचे आई वडील बघा सत्यस्थिती आहे, इथे बरेच लोक कधी कधी जप करतात नियमित, तुमच्यापैकी तुम्ही पण करत असाल, तुमचे तुम्ही एखादे सिगरेट पेले, दारू पेले, तर आई वडील तुम्हाला एवढं स्टॉप करणार नाहीत, म्हणतील नको पीत जाऊ, पण हातात जप माळा घेतली आई बाबा खबर, अरे काय करतोय जप माळा का घेतोय तू, हां एक कलयुग चल रहा है। सो या सो पुंडरीक्स फादर वॉज उलट आईबाबांनी स्वतः जप केला पाहिजे भरपूर आणि मुलालाही सांगितलं जप कर भरपूर, यस अँड देन पुंडरीक्स सॉर्ड इज पॅरेंट, सो वी हॅव टू सी द होल पिक्चर। उसके आगे भी मैं कह रहा हूं कि भले आपके पेरेंट्स भगवान की सेवा करें या नहीं करें, आप तो पेरेंट्स की सेवा करो, पर आपको यह भी समझना है कि पेरेंट्स की सेवा करने के पहले मेरे को ये सब भी करना है, भगवान के नाम का जप भी नियमित करना है, मेरे को जेंटलमैन बिहेवियर भी नियमित करना है, एंड ऑल्सो मेरे को पेरेंट्स की सेवा भी करनी। सो क्वालिफिकेशन गुण प्रो, जैसे लोकनाथ महाराज मराठी मध्ये म्हणतात सद्गुणांचा ही विचार केला पाहिजे आधी, नुसतंच आईबाबांच्या सेवेचा विचार नाही, मुलाच्या आणि आईबाबांच्या दोघांच्याही सद्गुणांचा विचार व्हायला पाहिजे, त्याची चर्चा व्हायला पाहिजे। एनिवे शेवटी रुक्मिणीला भेटल्यावर कृष्ण जे आहेत ते कोणाला भेटायला आले, पुंडरीकाला, तेव्हा पण पुंडरीकाच्या वडील बरेच म्हातारे झाले होते आणि पुंडरीक त्यांच्या आई चरणांची मालिश सेवा करत होते, आणि सेवा करताना त्यांनी पाहिलं पुंडरीकाने मागे मागून असा एक खूप लाईट दिसतोय, लॉट ऑफ लाईट इज सीन, हां सो दॅट टाईम लगेच त्यांनी पाहिलं तर भगवंत आलेत आणि भगवंतांना थांबायला म्हणून त्यांनी ती वीट दिली, म्हणून त्यांचं नाव आहे विठ्ठल, विठ्ठेवर उभे आहेत, आणि आपण काही असं वाट बघत असतो कोण येतंय तर, सो ये जो फॉर्म आहे भगवान वाट बघतात की पुंडरीक कधी येतील, सो यस वीट दिली, ती विटीची एक स्टोरी आहे, शॉर्टमध्ये सांगतो की इंद्राने एकदा वृत्रासुराची हत्या केली होती, आणि म्हणून त्याला ब्रह्महत्येचं पाप लागलं होतं, आणि त्या पापातनं मुक्त होण्याकरता ती कथा मोठी आहे, शॉर्टमध्ये इंद्रच तो वीट म्हणून तिथे आला होता, जेणेकरून भगवंत त्याच्यावर उभे राहतील आणि भगवंताचं चरण धुली त्याला प्राप्त होऊन तो त्या पापातनं मुक्त होईल। सो ती वीट बायचान्स त्या पुंडरीकाच्या घरात होती, बायचान्स म्हणजे भगवंतांच्या प्रकृतीच्या अरेंजमेंटमुळे, हां आणि तीच लिलेच्या ह्याच्यात, आणि तीच वीट त्यांनी भगवंताला उभी राहायला दिली आणि भगवंत त्यावर उभे आहेत. सो एनिवे, सो पुंडरीकाने आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि नंतर तो लगेच भगवंतांना भेटायला गेला. हां, मी तो पॉईंट सांगत होतो. हां, मी ऑलरेडी बोललो, पण भगवंत समजा आपल्यासमोर आले ॲक्च्युली आणि आपल्याला म्हटले काय पाहिजे ते मागा, ले लो क्या चाहिए, तो हम क्या क्या मांगेंगे मालूम नाही, सोच नाही सकते. हां, एक क्या हुंडा सिटी गाडी दे दो, समथिंग विल आस, वी डोंट नो. भगव पुंडरीक आईवांची जे बेसिक सेवा करत होते करून भगवंतांना भेटायला गेले, भगवंतांची स्तुती केली, प्रार्थना केली, नमस्कार केली. सो नॉट दॅट ओनली सर्विंग पॅरेंट्स. हां, लोक काय करते खाली सर्विंग पॅरेंट्स लिहित आहे, नो, पॅरेंट्स का सर्विंग तो है ही, बट डिवोशन टू गॉड इज मोर इम्पॉर्टंट. डिवोशन गॉड माँ पिता ने भी करना चाहिए, बच्चे ने भी करना चाहिए. एक बार आप जैसे एक लड़का था एक जगह पे, वो एक दो माला करते करते 16 माला लीली जब करने लग गया, तो एक बार उसके आजोबा दादाजी बोले, अरे ह्या वयात जप बीप करायचा नसतो, रिटायर झाल्यावर जप करायचा असतो. त्यांनी आयडिया लावली, हुशार मुलगा होता तो, कॉलेज स्टुडंट होता, हुशार होता. तो आजोबांना म्हटला, तुम्ही रिटायर झाले मग तुम्ही दररोज 16 माळा जप करा 2 तास, मी जप थांबवतो. आजोबांनी नको, तूच चालू ठेव, सॉरी तूच जप चालू ठेव. सो चॅन्टिंग नेम्स ऑफ गॉड इज नॉट दॅट इझी अनलेस वी हॅव डिझायर फ्रॉम इनसाईड. हां, अंदर से कन्विक्शन अँड डिझायर होणार चाहिए, तभी हम भगवान के नाम का जप कर सकते. सो एनी वे, बोलायला सोपं आहे. हां, या वयात भक्ती नसते करायची, म्हातारे झाल्यावर करायची असते. मग तुम्ही झालेत ना म्हातारे, करा की आता ती, नाही नाही म्हातारे झाल्यावर, अजून म्हातारे झाल्यावर, अजून म्हातारे झाल्यावर, जे आता बोलता येत नाही तेव्हा. म्हणजे एकदा काय झालं, एकदा कोल्हापूरला एसटी स्टँडमध्ये आमचे एक भक्त भगवद्गीता वितरण करत होते, तुम्ही पाहिलं असेल की भक्त लोक पुस्तक वितरण करतात. तर एसटीमध्ये एसटी जी लागलेली आहे, कोल्हापूरमध्ये मोठं स्टँड आहे, बऱ्याचशा बसेस तिकडे सुटत असतात. तर एक एसटी लागली की सुटल्यावर सुटायला 5-10 मिनिटं वेळ असतो ना, तर लोक येऊन बसलेले असतात. ते एक प्रोजी जाऊन तिथे माताजी होती वाटतं का, प्रोजी होती, जो कोण पुस्तक वितरण करत होते, सॉरी प्रोजी करत होते. तर एक बाई बसली होती म्हणजे प्रवासी, हां, आणि बाजूला एक म्हातारा, म्हातारा म्हणजे 60 वर्षाचा व्यक्ती बसला होता. तर त्या प्रोजींनी त्या 60 वर्षाच्या व्यक्तीला विचारलं, भगवद्गीता घ्या, आता तुम्हाला वेळ आहे, वाचू शकताय. तर तो म्हटलं, नाही नाही म्हातारे जाणार घेणार, आता तो ऑलरेडी म्हातारच होता. हां, तर ती बाजूला बसलेली बाई, ती काय भक्त नव्हती, पण तिने नॅचरली उत्तर दिलं, काय हो आजोबा, जेव्हा दिसणार नाही, वाचता येणार नाही, तेव्हा भगवद्गीता येणार का वाचायला. हां, सो ऑलरेडी 60 वर्षाचे म्हणतात म्हातारे झाल्यावर घेणार, हां, आता कधी येणार माहीत नाही ऑलरेडी. सो दिस इज जस्ट अन एक्सक्यूज टू नॉट सरेंडर टू गॉड, की बूढा होणे पे जप करना. प्रल्हाद महाराज क्या बोलते हैं, जब हम 5 साल के होते हैं तब से हमने भगवान का भक्ति चालू करना चाहिए, और अगर नहीं किया तो हम उतना साल लेट हैं. अगर आप अभी 20 साल के हैं एवरेज, तो अगर हमने भक्ति चालू नहीं किया तो ऑलरेडी हम लोग 15 साल लेट है गाड़ी. जैसे रेलवे है ना, रेलवे, रेलवे लेट चलती है, 1/2 घंटा लेट, 1 घंटा लेट. तो रेलवे को अगर कवर अप करें तो फास्ट चलना पड़ेगा, ऐसा ऐसा कवर अप होता नहीं. बघा, रेल्वे ऑलरेडी 2 तास लेट आहे, तर कितीदा चान्स आहे की ते कवर अप होईल, आणि किती चान्स आहे की ती जास्त लेट होईल, जास्त वेळ ती जास्त लेट होत जाते, बरोबर ना, असा माझा तरी अनुभव आहे. हां, माहीत नाही तुमचा काय. ऑलरेडी रेल्वे सुद्धा 3 तास लेट आहे, तर ती अजून लेट होण्याची शक्यता जास्त आहे, रदर दॅन इट मेकिंग अप लेस अँड लेस लेट. कभी कभी लेस अँड लेस लेट होता आहे, पण ज्यादा करके ज्यादा लेट होते जाते. तो वैसे हम भक्ति करने के लिए प्रल्हाद महाराज के उपदेश के अनुसार हम ऑलरेडी 15 साल लेट हैं, तो हमको एक्चुअली फास्ट करना चाहिए ताकि हम राइट टाइम पे पहुंच जाए. हाँ, तो एनी वे हे कारण है सग, आई वडिलांची सेवा करा, म्हातारे झाल्यावर करू. आत्ता हे वय नाही, मग कोणतं वय, आत्ता नाही तर कोणतं वय, हां कायमचंच वय नसणार, हे पण वय नाही, ते पण वय नाही. हां, एनी वे, सो वी हियर तो पुंडरीक जी ने दिया, बाद में जाके भगवान को मिले. आणि पुंडरीकाने भगवंतांना काही आशीर्वाद मागितले, ते ऐकण्यासारखे, कारण काय भगवंतांकडे मागावं. हां, पुंडरीक म्हटले, देखो भगवान से क्या मांगे. पुंडरीक म्हटले भगवंतांना, तुमचं एवढं श्याम सुंदर रूप, श्याम सुंदर एवढं सावळं सुंदर गोजरे रूप आहे, सुंदरशी स्माईल आहे, ह्या रूपामध्ये तुम्ही इथे कायम राहा. भगवंतांनी पूर्वी सांगितलं होतं दिंडी रोला, येऊन इथे राहीन, घाबरू नको, थोड्या दिवसांनी. हां, आणि ते म्हटले की जे कोण जीवात्मे येऊन तुमचं दर्शन घेतील त्यांनी मागो किंवा न मागो त्या सगळ्यांना भगवंतांची भक्ती प्रदान करा. आणि भारतातल्या अनेक तीर्थांपैकी हे जे पंढरपूर तीर्थ आहे ते पण एक महान म्हणून महत्त्वाचं तीर्थ असू द्या. आणि कोणी योग्य असेल, कोणी क्वालिफाईड असेल, कोण अनक्वालिफाईड असेल, सगळ्यांना तुमचं दर्शन इथे पंढरपूरला मिळू द्या. आणि हे जे धाम आहे ते माझ्या नावानी प्रसिद्ध होते, म्हणजे पुंडरीकपासून खरं ते अपभ्रंश होतोच पंढरपूर झालेलं आहे हां पुंडरीकचं. सो एनिवे, सो अशा प्रकारे भगवंतांनी आशीर्वाद दिले. आणि स्कंदपुराणामध्ये हे डिटेल आहे, तोही महत्त्वाचा पॉईंट आहे, तो थोडक्यात सांगतोय की ही जी पुंडरीकांनी भक्ती केली होती ना ती ब्रह्माजींच्या मार्गदर्शनाखाली केली होती. सो पुंडरीक काय साध नुसताच आईवडिलांची सेवा करत नव्हता, आईवडिलांची सेवा करत होता. मेन पॉईंट इज त्याचे आईवडील पण महान भक्त होते. अनदर मेन पॉईंट इज पुंडरीकांनी पण आध्यात्मिक भक्ती खूप छान प्रकारे केली होती ब्रह्माजी आणि त्यांचे जे गुरु होते हा त्याच्या मार्गदर्शनाखाली. सो ऑल दीज पॉईंट्स आर इक्वली इम्पॉर्टंट. जस्ट बिफोर वी एंड अप जैसे मैंने बोला था कुछ पॉइंट्स धाम के बारे में बोल देता हूँ. तो भगवंतांच्या धामात गेल्यावर काही वस्तू पंढरपूर किंवा कोणत्याही धामात गेल्यावर सम थिंग्स आर इम्पॉर्टंट. फर्स्ट इज सेवा महात्म्य. पण धामामध्ये अनेक भक्त असतात त्यांची सेवा केली पाहिजे. नुसतं जाऊन मी दर्शन घेतलं बरेच आम्ही पाहिलं आहे धामामध्ये नम्रतेने राहिले, लोक लाईनीमध्ये घुसतात पुढे. कुछ लोग हा ये भी आरोप करते खास करके बालाजी मंदिर में, अरे 500 रुपये देके इनको जल्दी दर्शन क्यों होता है, व्हाय टू गेट एंग्री. दर्शन तो हमारे नम्रता से होने वाला है. देखो भगवान का दर्शन के लिए आपको कुछ तो त्याग करना है. किसके पास पैसा है तो उसको पैसे का त्याग करने दो, जिसके पास पैसा है तो वो समय का त्याग कर रहा है, वो कोई 5 घंटे का त्याग कर रहा है, कोई 500 रुपये का त्याग कर रहा है. पर अगर आप यही भावना में अरे तो 500 रुपये दे ले, अरे तो लाइनित पुढ़े गेला, अरे तो असं आहे, आपको भगवान का दर्शन नहीं होएगा. इफ यू आर सो मच एनवी एंड हेट, ओके ही हैज मनी ही गिव्स 500 रुपीज, ही सेव्स समवन 1 or 2 hours. यू डोंट हैव आइदर, यू हैव मनी यू गिव, इफ यू डोंट हैव यू गिव आवर्स, गिव समथिंग फॉर कृष्ण आइदर आवर्स और आइदर रुपीज. बर वेदर यू गिव आवर्स और रुपीज, व्हाट इज युअर कॉन्शियसनेस. देखो जो आवर्स देता है वो द्वेषी होता है, अरे 500 रुपये दिले म्हणून त्याला दर्शन मिळालं, जो 500 रुपये देऊन जातो त्या बघा बघा मी कसा पुढे चाललोय, मला आधी मिळालं, दोघांना मिळणार नाही. पण दोघांना मिळू पण शकतंय हेही लक्षात घ्या. 500 रुपये देणाऱ्याला भगवंत दर्शन मिळू शकतंय, न देणाऱ्याला मिळू शकतंय. समजा दोघे माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी जातोय, वेळ कमी देतोय, पैसे देतोय, पण खरं मी पती जीवात्माच आहे आणि भगवंतांची कृपा प्राप्त करायला मी जात आहे. या मूळमध्ये दोघे गेले द्वेष न करता, असं नाही की बघा बघा मी पुढे चाललो आहे. हां ये मूळ मे है तो 500 रुपये देणे वाले को भी दर्शन नाही मिलेगा दुसरा. हा हे काय मोठे आलेत 500 देऊन काय मोठं घडतंय काय, तर तू भले 500 देत असेल पण तुलाही दर्शन मिळणार नाही. आवर ॲटिट्यूड, इफ आवर ॲटिट्यूड इज राईट, सम पीपल विल पे मनी अँड टेक दर्शन, सम पीपल विल नॉट पे मनी अँड टेक दर्शन. But right darshan will come only by the right attitude, neither by money or neither by giving, waiting for some extra hours. So, important hai. Right attitude is important. Those who have money will give you 500, some may give 5,000, some may not give, they will give some 5 hours. Kuch to do, samay do ya to paisa do. Kuch to aapko dena hai Bhagwan ke. To Bhagwan ke dhama mein humko bahut namrata se rehna chahiye. Koi paisa deke gaya to jane do. Aap kya chahe to aap bhi jao. क्योंकि फैसिलिटी तो होना चाहिए ना, अरेंजमेंट तो होना ही चाहिए अलग अलग प्रकार का. इतने लोग आ रहे हैं, जैसे क्राउड बढ़ेगा ना, क्राउड नहीं है तो ये सब अरेंजमेंट रहेगा नहीं, क्राउड बढ़ेगा तो ये अरेंजमेंट रहेगा. एंड नथिंग रॉन्ग इन इट. कोई भी कैटेगरी में जाओ, फ्री में जाओ, वॉकिंग करके जाओ, 500 रुपये वाले में जाओ या 5,000 रुपये वाले में जाओ, पर आप नम्रता से जाओ. ये कोई आपको बताता नहीं. आप 4 में से 5 में से 10 में से कोई भी कैटेगरी में जाओ, आप भगवान के एकदम आगे वाले में जाओ या पंढरपूर वाले तो मुख दर्शन वाले जावा. हाँ जिथे जाल तिथे कोणत्याही नम्रतेने जा, अहंकाराचा भाव ठेवू नका किंवा द्वेषाचा भाव ठेवू नका कि मला कधी कमी मिळते म्हणजे मत्सराचा भाव ठेवू नका, ईर्षेचा भाव ठेवू नका. 500 रुपये वाले नका ही ईर्षाची भाव झाली, आणि 500 रुपये विचार करतात की बघा मी पैसे घेऊन जातो हे अहंकाराचा भाव झाला. सो किसको भी दर्शन नाही मिलेगा. आप कोई भी जाओ पर बिना अहंकार का, बिना ईर्षा का, बिना द्वेष का, ह्या भावनेत गेले तर तुम्ही कोणत्याही लाईनीत गेले तरी तुम्हाला भगवंतांची कृपा मिळेल. सो एनिवे, ह्याकरता सेवा महत्वाची आहे, भक्तांची सेवा. धाम में जाके दर्शन के साथ साथ भगवान की, भक्तों की सेवा भी इम्पॉर्टेंट है. भगवान की सेवा है, मंदिर की साफ सफाई, जो भी सेवा. दूसरे दान, थोड़ा सा डोनेशन भी हमको भगवान को और भक्तों को करना चाहिए धाम में जाके. और थोड़ा है धामामध्ये फार पवित्रतेने नम्रतेने राहायला पाहिजे, धामवास. आणि असं आहे की पंढरपूर धामामध्ये सगळ्या पापातनं आपण निघून मुक्त होऊ शकतो. कोणत्या मूडमध्ये एंटर केलं पाहिजे धामामध्ये हे इथे आहे. नॉट टू गो टू धाम एज अ टुरिस्ट साईट सीईंग, एन्जॉईड. हां, पंढरपूरला एन्जॉय करायला जात नाही आहात किंवा कोणत्याही धामाला. क्यों जा रहे हो? सेवा करने के लिए. मैं पतित हूं, मेरा आध्यात्मिक जीवन में उद्धार होने के लिए मैं जा रहा हूं. या मूड मध्ये आपल्याला धामात जायचं. फिरायला चला, फिरून येऊया. कुठे? पंढरपूरला. कोणे? गणपती पोहायला. हे काय फिरायला येते? फिरायला जावा शिमला किंवा अजून काय जे काय असेल, महाबळेश्वर माथेरानला जाऊन या. ॲक्च्युली महाबळेश्वर भी एक भगवान शिव का स्पेशल जगह आहे. हां, ते वेगळा विषय झाला. पण आजकाल उसको आजकाल ये कलयुग आहे ना, काफी धाम पे टुरिस्ट स्पॉट बन गया. हां, तो बात अलग है. सो नो, फिरायला नसं जायचं. हां, एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जब आप धाम में हो, भले पंढरपूर या कोई भी धाम में, अयोध्या में, क्या करना चाहिए? वी शूड ट्राय. हमने तो हमेशा ही भगवान का नाम का जप करना है, पण एस्पेशली जेव्हा तुम्ही धामात गेलेले आहात तेव्हा जास्तीत जास्त भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे. उतरते हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे रे, हरे राम हरे राम 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 हरे रे. दॅट इज व्हेरी स्पेशली वी शूड ट्राय टू डू इन धाम. आणि धाममध्ये राहताना भले तुम्ही भगवंताचं दर्शन तर काय एखाद दोनदा घ्याल, विठ्ठलाचं दर्शन एखाद दोनदा घ्याल, लाईन पण मोठी असते. पण व्हेन यू आर इन धाम ऑलवेज थिंक ऑफ लॉर्ड विठ्ठल, नॉट थिंक ऑफ आता कुठे मसाला डोसा खाऊ. अरे खायला मसाला डोसा मुंबई आणि महाड आणि लोणारे आहे ना बाबा, धामात जाऊन पण मसाला डोसा. धामात गेल्यावर विठ्ठलांची आठवण काढा. जब आप धाम में हो तो भगवान के नाम का जप करो, भगवान का रूप का स्मरण करते रहो. नहीं तो मोबाईल में देख रहा हूं, हां किसका कौन से मेरे गर्लफ्रेंड ने बर्थडे बनाया. वो धाम में जाके वो सब मत करो. धाम में जाके भगवान विठ्ठल का स्मरण करो. आणि जेव्हा तुम्ही धामात पोचाल एसटी स्टँडमध्ये रेल्वेतने, पहिला त्या धामाला दंडोत केला पाहिजे. दीज आर सम टिप्स. हां हां, आणि काय जायला पाहिजे धामात? सो दॅट आवर भक्ती भावना, धाम से वापस आएंगे तो भक्ती की भावना थोडा इन्क्रीज करके आना है. आणि धामात जायचं कशाला आहे? तिथे धामामध्ये साधू लोक राहतात, संत लोक राहतात, त्यांची सेवा करायला, त्यांच्याकडून ऐकायला जायचं आहे. आणि कधी धामात म्हणलं ना पॅलेटेबल डिश, अरे ये धाम में ना पाणीपुरी अच्छा मिलता है, अरे वो धाम में ना इडली वडा अच्छा मिलता है. नो, दॅट इज नॉट द मूड टू गो टू द होली प्लेस. हां, आणि हां, धाम यात्रेच्या एखादा भक्त आजारी पडला तर त्याची सेवा करण्यालाही भगवंताच्या दर्शनापेक्षा जास्त महत्त्व दिलेलं आहे एखाद्या यात्रेकरूला. सो आणि असं सांगितलं आहे की तिरुपती बालाजीमध्ये पण धामात गेल्यावर पहिल्या दिवशी शक्यतो उपवास करावा, द डे वी एंटर द धाम. हां, सो मैं बता रहा हूं, मैं आपको समरी में भी भेज दूंगा, शायद नोट्स भी भेज दूंगा आपको पूरे. हां, अपने व्हाट्सएप ग्रुप में देखो जितना होते मैं बता रहा हूं, सबके सब करो या तो जाओ ही मत, ऐसे नहीं है. बट एज फार एज पॉसिबल वी कैन लर्न थिंग्स. हां, वी शुड ट्राई टू डू. चलो 24 घंटा नहीं के तो 12 घंटे तो उपवास करो. अरे 12 नहीं के तो 6 घंटा करो. स्टार्ट विथ समथिंग रादर दॅन डुईंग नथिंग. कुठं ना कुठं काही ना काही सुरुवात करा. आणि तुम्ही गेलं तिरुपती बालाजीला लोक खास करून मुंडन करतात. हां, तर धामात गेल्या उपवास आणि मुंडनचं आहे. कारण का बघा शेवटी केस, आता आज माझं मी आजच शेविंग केलेलं सकाळी तर एकदम क्लीन आहे, पण केस जे आहेत ते आपल्या अहंकाराचं एक प्रतीक आहे. पीपल आर अटॅच टू देअर हेअर्स. चलो धाम में तो भगवान को उतना हमारा अहंकार समर्पित कर देते हैं. ऐसे कहा है कि जितना हम डिटैचमेंट होंगे उतना हम सर पे जितने भी पाप है मुंडन करते वो सारे पापों से हम उस दिन मुक्त हो जाते हैं. और धाम में कभी भी किसका द्वेष नहीं करना चाहिए. लोग धामा जाता लाइनी में पुढ़े सरकत. हाँ, चोर मैं लाइनीत पुढ़े गलो, म्हटलं लाइनीत पुढ़े गेला नहीं ऐसा दर्शन होना नहीं है. हाँ, बिकॉज यू आर थिंकिंग यू आर बेटर डिवोटी देन अदर्स. वी शुड नॉट थिंक कभी दूसरे का ईर्ष्या नहीं करना है, दूसरे के पैसे के ऊपर नजर नहीं डालना है धाम में. झूठ नहीं बोलना है धाम में, ऐसे बहुत कुछ है. सो एनीवे, बेसिकली कैसे हम जितना नम्र और सज्जन बनेंगे उतना धाम का हमको इफेक्ट ज़्यादा रहेगा। तो ये बहुत ही सौभाग्य का दिन है कि आज कार्तिकी एकादशी है, हेला देव उत्थान एकादशी म्हणतात। मी काही सेशन्स पूर्वी घेतलं होतं, चतुर्मासबद्दल बोललो होतो, हां तुम्हाला आठवत असेल की चतुर्मास चालू झाला तेव्हा देवशयन एकादशी असते, तेव्हा देवता लोक झोपी गेले आणि आता आजच्या एकादशीला देवता लोक उठले। का बरं? तो टेल इन शॉर्ट, पृथ्वी पे जब एक साल बीतता है, देखा रिलेटिविटी है, रिलेटिविटी है ये, पृथ्वी जेव्हा एक वर्ष जातं तेव्हा स्वर्ग लोक देवता लोकांच्या याच्यात 24 तास जातात। टाइम इज रिलेटिव्ह। स्वर्ग लोकांचे 24 तास जातात, तर 24 तासामध्ये आपण साधारणपणे 8 तास झोपतो, साधारणपणे, दॅट इज 1/3। तर आपले 1 वर्ष इज देवतांचे 1 डे, अँड आपले 12 महिन्याचं 1 वर्ष आहे, सो 1/3 इज 4 मंथ्स। सो 4 मंथ्स इज द टाइम वेन देवता स्लीप। सो दॅट इज फ्रॉम देवशयन एकादशी, दॅट इज आषाढी एकादशी टिल कार्तिकी एकादशी इज द टाइम वेन देवता स्लीप। या चतुर्मासाला टाइम पिरियड म्हणतात, आणि चतुर्मासामध्ये वैदिक कल्चरमध्ये आपण लग्न मुंज करत नाही, जिथे देवतांना आपण आव्हान देतो टू गेट ब्लेसिंग्स। देवतांची पूजा करतो बट यू डोंट पर्सनली इन्व्हाइट डेम इन अवर लाईक ओपनिंग ऑफ हाऊस, गृहप्रवेश। हां चतुर्मास संपलं की सगळं चालू होतं आहे, कारण काय देवता लोक त्या झोपलेले आहेत, सो दे डोंट कम। सो हे चतुर्मास काय असे हिसाब आहे, देवशयन और देव उत्थान, हे सायक्या युनिव्हर्सल टाइम कॅल्क्युलेशन आहे। तर हरे कृष्ण, तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आले इथे, बरंच काय काय तुम्ही करू शकले असते त्याबद्दल थँक्यू। येस, कोणाला काय तसं वेळ, आपले 8:30 होत आहेत, आज दामोदरशकम पण करायचं आहे, 8 तारखेला कार्तिक महिन्यात संपणार आहे। गेल्या वेळी पण आपण केलं होतं दामोदरशकम, तुमच्या काही काही मुलं इथे होती,